Jazz.com शाम जी आई, लेखक साने गुरुजी, अभिवाचन मंदार कुलकर्णी, ध्वनि संयोजन दर्शन पोल, नेहा स्टूडियोज पुणे, नाटकवाला प्रस्तुति, रात्र दहावी, पूर्णकुटी।
मला पण नेईना रे भाऊ, गोष्ट ऐकायला तू रोज रोज जातोस, आई सांग ना भाऊला मला घेऊन जायला।
वच्छी भाऊच्या पाठीस लागली होती।
तिथे पिंगायला लागशील, तू कशाला येतेस तिथे?
भाऊ म्हणाला, ने रे, तिला सुद्धा ने, तीही ऐकेल।
चांगले असले तर ते साऱ्यांनी ऐकावे। मी सुद्धा आले असते, पण हे घरातले आवरता आवरता रात्र होते।
भाऊची आई म्हणाली,
शेजारची भीमी जाते, ती हंशी जाते, हरणीलाही तिचा भाऊ नेतो, तू नाहीस का रे माझा भाऊ?
वच्छी केविलवाणी होऊन आपल्या भाऊच्या हृदयाला पाझर फोडत होती।
चल तिथे मग, मला झोप येते, घरी चल, अशी मला घाई लावलीस ना तर मात्र बघ हा।
असे बजावून वच्छीलाही तिच्या भावानं आश्रमात नेलं। आश्रमातील ही गोष्टीरूप प्रवचन ऐकण्यास मुलं मुली येऊ लागली। मोठी माणसंही ज्यांना वेळ असतो ती येत असत। वच्छी व तिचा भाऊ पोहोचले आणि गोष्ट सुरूही झाली होती। शेवटी माझ्या वडिलांना त्यांच्या भावांनी घराबाहेर हुसकून दिलं। भाऊबंदकी, या भारतवर्षात भाऊबंदकी फार कौरव पांडवांच्या वेळेपासूनची आहे, अजून शिल्लक आहे। भावाभावा जिथं प्रेम नाही तिथं स्वतंत्रता कशी नांदेल, मोक्ष कसा नांदेल? ज्या घरात माझे वडील लहानाचे मोठे झाले, ज्या घरात 30 वर्ष बरा वाईट सर्वांचा संसार त्यांनी चालवला, ज्या घरात इतर सर्वांना दही दूध दिलं पण स्वतः चिंचेचं सारच खाल्लं, ज्या घरात राहून त्यांनी भावा बहिणींची लग्न केली, त्यांच्या हौशी पुरवल्या, त्या घरातून त्यांना बाहेर जाण्यास सांगण्यात आलं, घरात आईलाही अपमानकारक बोलणी सोसावी लागली। आम्ही त्यावेळेस लहान होतो। आई त्या विभक्त होण्याच्या वेळेची हकीकत डोळ्यात पाणी काढून कधी कधी सांगत असे। तो दिवस मला अजून आठवतो आहे। आमच्या गावात माघी चतुर्थीचा गणपती उत्सव होता। हा नवसाचा उत्सव असतो। गणपतीचा सार्वजनिक उत्सव भाद्रपदातच होतो। महाडच्या धारपांनी हा नवस केला होता। त्यावेळेस अभ्यंकर हे प्रसिद्ध राष्ट्रीय कीर्तनकार आमच्या गावी आले होते। त्यांची कीर्तन उत्सवात होत होती। गावातील सारी मंडळी देवळात कथेला गेली होती। त्या रात्री आम्हाला कथेला जाऊ दिले नाही, आम्ही निजून गेलो होतो। रात्री 9-10 सुमारास आईनं आम्हाला उठवलं। माझे आईबाप त्यावेळेस घरातून बाहेर पडत होते। आईच्या डोळ्यातून अश्रू गळत होते। ज्या घरात राहून तिनं मोऱ्या गाईचं दूध काढलं, गडी माणसांना जेवावयास पोटभर घातलं, ज्या घरात एकेकाळी ती सोन्यानी नटून थटून फिरली, ते घर, ते गोकुळ सोडून ती बाहेर पडत होती। दिवसाला आज म्हणून रात्री बाहेर पडत होती। माझा धाकटा भाऊ तिच्या कडेवर होता, यशवंताच्या पाठचा तो भाऊ। वडील पुढे झाले, त्यांच्या पाठोपाठ आई व मी मुकट्यानं जात होतो। कोठे जात होतो? आईच्या माहेरी जात होतो. गावातच आईचं माहेर होतं. आजोळच्या घरी त्यावेळेस कोणीच नव्हतं. आजोबा आजी पुण्यास मुलाकडे गेली होती. काही दिवसांनी ती परत येणार होती. रात्री लपत छपत आम्ही आजोबांच्या घरी गेलो. देवळात आनंद चालला होता, पण आम्ही सुतक्यासारखे वनात चाललो होतो. देवाच्या या विशाल भूमीवर एकाच वेळी अनेक प्रयोग चाललेले असतात. नवीन घरी आता सवय झाली, पण आईच्या तोंडावरची खिन्नता काही केल्या जात नव्हती. काही दिवसांनी आजी परत आली. माझी आजी जरी स्वभावानं प्रेमळ होती, तरी थोडी हट्टी होती. माझी आई होता होई तो आजीजवळ मिळते घेई, कारण स्वतःची परिस्थिती ती ओळखून होती. आईच्या मनात माहेरी राहणं फार खाई, तिला अपमान वाटे. नवऱ्यासह माहेरी राहणं त्यातून मरण बरं असं तिला होई. आईचा स्वभाव फार मानी होता. एक दिवस आजी व आजोबा देवळात पुराण ऐकावयास गेले होते. ओटीवर वडील जमा खर्च लिहित होते. आई ओटीवर गेली आणि म्हणाली, माझ्याच्याने आता येथे अतःपर राहवत नाही. मी जगावे असे जर तुम्हाला वाटत असेल तर स्वतंत्र घर बांधा. येथे खाणेपिणे म्हणजे जीवावर येते. वडील म्हणाले, अग आपण आपलेच भात खातो ना, फक्त येथे राहतो. घर बांधणं म्हणजे का थट्टा आहे? तुम्हा बायकांना सांगायला काय? पुरुषांच्या अडचणी तुम्हाला काय माहीत? आई एकदम संतापून म्हणाली, तुम्हा पुरुषांना स्वाभिमानच नाही मुळी. माझे वडील शांतपणे परंतु खिन्नपणे म्हणाले, आम्हाला स्वाभिमानच नाही, आम्ही माणसेच नाही जणू. दरिद्री माणसाचा सारी दुनिया अपमान करते, मग बायको का करणार नाही? कर, तूही अपमान कर, तूही वाटेल तसं बोल. वडिलांचे शब्द ऐकून आईला रडू आलं. तुमचा अपमान करावयाचा माझा हेतू नव्हता हो. उगाच काहीतरी मनास लावून घ्यावयाचे, पण मला येथे खरोखरच खरोखरच राहावेसे वाटत नाही. मलाही का राहावेसे वाटते? पण तुला आपली परिस्थिती माहीत आहे ना? कर्ज आहे डोक्यावर, त्याचं व्याजही देता येत नाही. घर कसलं बांधावयाचं? कसं तरी गुरांच्या गोठ्यासारखं नाही ना घर बांधावयाचं? त्यात राहणं म्हणजे अपमान असतो. वडील आईची समजूत करीत म्हणाले,
गुरांचा गोठाही चालेल, पण तो स्वतंत्र असला आपला असला म्हणजे झालं. अगदी साधी गवतारू झोपडी बांधा, तेथे राहण्यात मला अपमान नाही वाटणार. पण माहेरच्या माणसांकडे येऊन राहणे नको. माझ्या भावांच्या बायका उद्या आल्या तर त्याही एखाद वेळेस अपमान करतील. त्याआधीच येथून जावे. मोठ्या कौलारू घरात राहण्यापेक्षा पानाची झोपडी बरी. अशी झोपडी बांधावयास फार खर्च नाही हो येणार. लागलं तर माझ्या या हातातील पाटल्या घ्या. त्या पुरल्या नाहीत तर नथही विका. नथ नसली, पाटली नसली तर अडत नाही. कोणाकडे मला जावयाचे आहे? आपली स्वतंत्रता हीच आपली शोभा. कपाळाला कुंकू आणि गळ्यात मंगळसूत्र एवढं पुरेसं आहे हो मला. पण ही स्वतंत्रता गमावून ही नथ आणि या पाटल्या कशाला?
असं म्हणून माझ्या आईनं खरंच नथ व पाटल्या वडिलांच्या पुढे ठेवल्या. वडील स्तंभितच झाले.
तुला इतकं दुःख होत असेल हे ठाऊक नव्हतं मला. मी लवकरच लहानसं घर बांधतो,
वडिलांनी आश्वासन दिलं. माझी आई सांगते की स्वतंत्रता मिळवण्यासाठी दागदागिने फेकून दे. स्वातंत्र्याचा साज, स्वातंत्र्याचा शृंगार हाच सगळ्यात शोभादायक आणि मौल्यवान शृंगार होय.